यशया अध्याय 47 अगे बाबेलेच्या कुमारिके खाली उतरून धुळीत बैस खासद्यांच्या कन्ये सिंहासन सोडून भूमीवर बैस कारण तुला यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत जाते घेऊन धान्यदळ आपला बुरखा मागेसार वस्त्राचा घोळ उचलून धर मांड्या उघड्या करून नदी नाल्यातून पार चालत जा तुझी काया उघडी पडू दे तुझी लज्जा दिसू दे मी सूड घेईन कोणाची गय करणार नाही आमच्या उद्धारकर्त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू असे आहे अगे खासद्यांच्या कन्ये गप्प बैस अंधारात जाऊन लप कारण लोक यापुढे तुला राज्यांची स्वामिनी म्हणणार नाहीत मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो मी आपले वतन अपवित्र केले त्यास तुझ्या हाती दिले तू त्याजवर किमपी दया केली नाही वृद्धांवर तू आपले भारी जू लादिले तू म्हणालीस मी सर्वकाळ स्वामिनी राहीन म्हणून तू ह्या गोष्टी ध्यानात धरिल्या नाहीत त्यांचा परिणाम लक्षात आणिला नाही अगे विलासिनी जी तू निश्चिंत बसतेस व मनात म्हणतेस मीच आहे मज वेगळी कोणी नाही मी विधवा होणार नाही अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही ती तू हे ऐक अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी एकाच क्षणी तुला प्राप्त होतील तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके यास न जुमानिता ती तुझवर पूर्णपणे गुदरतील कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेविली तू म्हणालीस कोणी मला पाहत नाही तुझे शहाणपण व तुझे ज्ञान यांनी तुला बहकविले म्हणून तू आपल्या मनात म्हणालीस मीच आहे मज वेगळी कोणी नाही यामुळे मंत्रतंत्रांनी निवारिता येणार नाही अशी विपत्ती तुझवर येईल खंडणी देऊन टाळिता येणार नाही असे अरिष्ट तुझवर येईल तुझ्या ध्यानी मनी नाही असा नाश तुला एकाएकी गाठील तर तुझे मंत्रतंत्र व बहुविध चेटके ज्यांचा जप तू तरुणपणापासून करून थकलीस ती आता चालीव कदाचित त्याचा तुला उपयोग होईल त्यांनी कदाचित तुझा धाक बसेल तू पुष्कळ मसलती करिता करिता थकलीस तर तुझवर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळविणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत पहा ते धसकटासारखे झाले आहेत अग्नीने त्यास भस्म केले आहे ज्वालेच्या तडाख्यातून त्यांना स्वतःचा बचाव करिता येईना हा शेकत बसण्याचा विस्तव नव्हे भोवती बसण्याच्या शेगडीचा अग्नी नव्हे तू ज्यासाठी शिणलीस त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत तुझा बचाव करणारा कोणी नाही.